राम कृष्ण
Bye.
भक्ति ते नमन वैराग्ये तो चाव
Oh, ब्रह्मतनु दिहाचा निराशे दिहाचा निराशे पाजया थाया दिहाचा निराशे
ज्ञान ब्रह्मी ब्रह्मी भोग ब्रह्म तनु देहाचारि राशे देहाचारि राशे परिजया खाया देहाचारि राशे
माझ्या
नमन वैरागी तो त्याग भक्ति ते नमन वैरागी तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाचा निराशे पाविजे आठाया माझे ऐशिकाया जवनो हे उदक अग्नि धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामानोय देहाचा निराशे पाविजे आठाया माझे ऐशिकाया जवनो हे तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निराशे पाविजे आठाया, माझ्या ऐशी काजा जवनू हे विठला विठला। भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्म भोग ब्रह्म तनु देहाच्या निराशे पाविजे आठाया, माझ्या ऐशी काया जवनो हे। सेवेसाठी निवडलेला भाऊ जगद्गुरु जगद्वंदने देव मान्य संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून अद्वैतपर प्रकरणातील असा आहे विठ्ठल। या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रामुख्यानं तीन शब्दाची व्याख्या करताना दिसतात। खरी भक्ती कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, कारण हे शब्दही असे आहेत या शब्दावर एक एक ग्रंथ जरी लिहिला तरी अर्थ पुरा होणारा नाही। पण तुम्हाला खरा परमार्थ कळालेला नसल्यामुळं तुकाराम महाराज या शब्दाची व्याख्या करताना दिसतात। कारण आजच्यापेक्षा पहिल्या काळात तुकाराम महाराजांच्या वेळेस जास्त परमार्थ होता। आपण आता तरी खेड्याखेड्यातून गावागावातून नाम सप्ताह करतो, पण त्यावेळेला तुकाराम महाराज सांगतात घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परिमेळ वन बहुमाजी सज्जना हो। प्रत्येक घरामध्ये ब्रह्मज्ञानी लोक होते, पण ते ब्रह्मज्ञान खरं नाही। म्हणून महाराज त्यांच्या समोर जाऊन एक मागणी मागतात, इच्छा करतात, निरे कोणापासे होई करज तरी द्या रे मज दुर्बळाचे सज्जन हो। परमार्थ आहे, ब्रह्मज्ञान आहे, पण निर थोडं चांगलं शुद्ध ब्रह्मज्ञान आहे का? एक लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना जास्त करण्यापेक्षा थोडा करावा, पण चांगला असावा। आमचे तुकाराम महाराज सांगतात थोडे परी निरे, पण थोडं पण चांगला असावा। नाहीतर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये गाजलेला पहिलवान की त्यानं कधीही पुटं पाठ लावून घेतलेली नाही, एवढा गाजलेला पहिलवान त्याची भेट झाली, सांगितलं का रे बाबा तू कुस्तीगीर आहे तुम्हाला इंगळे महाराज, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी नंबर एक वर आहे। म्हणलं कुस्तीगीर बनल्यानंतर तुला दूध प्यावं लागत असेल, त्यानं सांगितलं दुधाशिवाय कुस्ती करताच येत नाही। म्हणलं किती दूध पितो, सांगितलं रोज सकाळी 5 लिटर पितो। म्हणलं पाणी किती असतं, म्हणलं 4.5 लिटर। विठ्ठला विठ्ठला, अरे 5 लिटरची नुसती भरती करण्यापेक्षा 1 लिटर बी पण चांगलं पिणं। तसे आमचे महाराज म्हणतात परमार्थ करायचं आहे ना थोडे परी निरे, ज्यावेळेला असा दिखावू भक्त। अरे ढोंगी समाजामध्ये तुकाराम महाराजांना दिसले त्यावेळेला खरी भक्ती कशाला म्हणतात, खरं ज्ञान कशाला म्हणतात, खरं वैराग्य कशाला म्हणतात, तुम्हाला न कळल्यामुळं महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात
वैराग्य तो
तुकाराम महाराज सांगतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो सज्जना हो। नमनास भक्ती असं म्हणतात, उत्तर याच्यात भक्ती ते नमन, नमन म्हणजे नमन स्वरूपाची भक्ती असावा। नमन कशाला म्हणतात, नमन ते नम्रतान देखे गुणदोष आंतरिक प्रकाश आनंदाचा। आमचे नामदेव महाराज म्हणतात कुणाचे गुणदोष न पाहता परमार्थ करणं हे खरं भक्तीचं लक्षण आहे। जर देव पाहिजे असेल तर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंताने काचे काने गुणदोष मनानाने, तुझं व्हावा आहे देव। लक्षात ठेवा सज्जन हो, नम्रता पाहिजे, पण अति नम्रता ही कामाची नाही हे ध्यानात ठेवा।
कारण अतिनम्रता दुर्त लक्ष नम शास्त्र सांगते जिता अतिनम्रता आहे समजाय त्याच्या पाठीमाग दानग कपट आहे. विठ्ठला विठ्ठला नम्रतेशिवाय परमार्थ नाही पण अतिनम्रता काही लोकांना सवय वाजवीपेक्षा जास्त नम्रता दाखवायची समजायचं काहीतरी महाग लपलेले. उदाहरण घ्या कल्पना करा घोड्याची कामगिरी करण्यासाठी एक नोकर एका माणसाने ठेवलेला आहे. घोड्याला हरभरा नेऊन देणं त्याचा खराळा वगैरे करणं साफसफाई करणं त्याच्या घोड्याची तर तो माणूस त्या घोड्याची दिवसभरातून पाच सात वेळेस असा खराळा करायचा त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा. घोड्याला वाटलं वा असा मालक पाहिजे काय नोकर आहे पाच सात वेळेला खराळा करतो अहो तो दिवसभर खराळा करायचा पण संध्याकाळी खायला ठेवलेले हरभरे निम्मे विकायचा. विठ्ठल विठ्ठल त्यानं सांगितलं खराळा कमी पण हरभरे काही विकू नको कारण खराळा कशासाठी करतो हरभरे विकण्यासाठी. तसं अतिनम्रता काही माणसं वाजवीपेक्षा दाखवतात त्याच्या पाठीमाग नम्रता पाहिजे पण अतिनम्रता नाही. नम्रतेशिवाय व्यवहारातलं कुठलं काम होत नाही म्हणून महाराज म्हणतात नमन स्वरूपाची भक्ती. नमन म्हणजे सगळं जगत देवरूपाना पाहून शरणांगती करणं. महाराज म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा व्यापी येले नारायणी. आता सगळं जगत देवरूपाना पाहून त्याची शरणांगती आयसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे म्हणून सज्जन भक्ती कशाला म्हणतात नमनास भक्ती असं म्हणतात. सगळं जगत देवरूपाना पहा. तुकाराम महाराज अजून एक ठिकाणी सांगतात ना की भूत जात वंदुनी सगळं जगत देवरूपाना पाहून शरणांगती करा म्हणून खरी भक्ती हीच आहे भक्ती ते नमन. आता वैराग्य तो त्याग त्याग म्हणजे वैराग्य पण कशाचा त्याग असावा. अहो तुम्ही आम्ही त्याग करतो काही माणसं घरादाराचा त्याग करतात आई वडिलाचा त्याग करतात बहीण भावाचा त्याग करतात. ज्ञानेश्वर महाराज त्याला खरा त्याग समजत नाहीत. त्याग कशाचा असावा त्याग तरी आईचा करा अहंकारा दवडावे नाहीतर तुम्ही आम्ही त्याग करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात घरदार उपटे त्याज म्हणशी तरी शरीरा एवढी जाड मायबाप उपटे त्याज म्हणशी अहंकार अविद्येचे कोड. सज्जन हो आई वडिलांचा घरादाराचा त्याग केल्याने त्याग नाही खरा त्याग अहंकाराचा. भगवान उद्धवाला भागवतामध्ये हे सांगतात उद्धवा त्याग करत असताना असा करायचा सर्व त्यागाचे त्यागीती पण उद्धवा तुझ मी सांगेन पूर्ण तरी सर्वस्वे सांडावा अभिमान हे मुख्य लक्ष न त्यागाचे. खरं परमार्थामध्ये त्याग पाहिजे तो अहंकाराचा. विठ्ठल जर आपण त्या अहंकाराचा त्याग न करता जर परमार्थ केला तर आमचे नाथ महाराज सांगतात अभिमान त्याची गर्भवास
हे हरिपद प्राप्ती भोळा भाविकाची हरिपद प्राप्ती भोळा भाविकाची अभिमान त्याची गर्भवास अभिमान त्याची गर्भवास अभिमान त्याची गर्भवास.
अहंकाराचा त्याग नाही केला तर जन्म दुःख भोगावं लागतं. सज्जन नाथ महाराज भागवतामध्ये उत्कृष्ट वर्णन करतात परमार्थाला प्रतिबंध अडथळा कशाचा असेल तर पया अहंकाराचा. अहंकार खवळली आदान करी आनंदात त्यावरून पुढे परमार्थ स्फूर्तीचे स्फुरण देहाचे मी पण वाढवी दृढ होता देहाभिमान पुढती जन्म पुढती मरण देहाभिमानाच्या पोटी अनंत दुःखाच्या कोटी श्री श्रीकृष्ण जगजेठे सांगत. भगवान सांगतात उद्धवा अहंकारामुळे जन्मवृत्तीचं दुःख भोगावं लागतं आणि नाथ महाराज ते सांगतात अभिमानाचा जर त्याग केला नाही तर त्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागल नरकवास भोगावं लागल आणि देवप्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी भोळे भक्त त्यांना देव मिळतो पण भोळे म्हणजे परमार्थातले संसारातले नाही. नाही तर संसारात असले काही माणसं भोळेत बरेचसे अहो किती तुम्हाला अतिरेक सांगतो अतिरेक भोळ्यापणाचा. एक बाईचा नवरा भोळा होता आठ वाजता भाजीपाला आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेला रात्रीचे पाच वाजले तरी तो परत यायला तयार नाही. त्याची बायको म्हणली किती वेळ झालं बाहेर जाऊन अजूनही घरी आले नाही म्हणून पाहते दहा भाजी मंडईमध्ये बॅग वगैरे हातामध्ये आणि भाजीपाला घेऊन तसाच फिरतो. बायकोनं सांगितलं का हो अहो आठलं घर सोडले पाच वाजले तरी तुम्ही अजून घरी यायला तयार नाही घरी चला ना. बायकोला म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतो. बायको म्हणली अहो मी तुमची बायको आहे ना म्हणजे एवढा भोळा विठ्ठल मला सांगा अशा भोळ्याला देव भेटत नाही. भोळा म्हणजे परमार्थातला भोळा पाहिजे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा. नाहीतर तुम्हाला किती उदाहरणं सांगतो आता आठवलं म्हणून सांगतो कल्पना करा एका गावात असा भोळा एवढा भोळा म्हणजे त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं नाव नारायण त्याला सगळं गाव भोळा नाऱ्या म्हणायचं भोळा नाऱ्या. रात्री बारा एक वाजता शेतामध्ये निघाला चुकून दहा पाच चोर गावामध्ये चोरी करण्यासाठी निघाले तेवढ्यामध्ये हाती पुढून आल्यानंतर त्याला विचारलं ए कोण तो काय नाव तुझं म्हणला मी भोळा नाऱ्या कुणीकडे निघाला तुम्ही तू कोण्या गावचीच पाहुणे पाहुणे नाहीत म्हणले गप्पा चल तुमच्या गावात श्रीमंत कोण आहे तुम्हाला आहे एक माणूस सावकार आहे चल म्हणले घर दाखव घर दाखवलं म्हणले जातो येतं वाड्यात म्हणलं हा पाठीमागून तो गेला आणि कवाड उघडून त्या चोरांना घरी घेतलं आणि ज्या वेळेला त्या चोरांनी चोरी करायची पण नाऱ्याला सांगितलं, हे नाऱ्या या चौकामध्ये उभा राहा माळादार आणि अशी सोल खाली ठेव आणि तू एकच कर, तिथं राहिल्यानंतर फक्त बाहेरून कुणी आलं तर आम्हाला असं खुनून सांगायचं। आता हे भोळं विचार ज्या वेळेला असं दावं खाली सोडलेले आणि थांबला चौकामध्ये आणि हातून कडी लावली ज्या वेळेला चोर चोरी करणार योग असा, त्या वेळेनं सुंदर स्वयंपाक केला होता आणि मालक बाहेर गेले होते पत्ते खेळायला, एक वाजले तरी अजून परत आले नाही, नाराज होऊन बिचारी झोपली। आता ज्या वेळेला सुगंध त्या स्वयंपाकात आल्या चोर एकामकाला म्हणत का रे आपण जेवण नंतर केलं, आपलं चोरी नंतर केली तरी चालेल पण अगोदर जेवण करायला काही हरकत नाही। एक जण म्हणतो, आता ऐकणारे लोक म्हणतील इंगळे महाराज अरे चोर चोरी करायला गेल्यावर कुठे जेवतात का, पण दृष्टांतातले जेवतात विठ्ठला विठ्ठला। ज्या वेळेला हे चोरी करणारे चोर गेले पाटी घेतली जेवण केलं आणि त्या स्वयंपाकाच्या पातेल्यामध्ये पाटीमध्ये पाणी ठेवलं सिंकावर ठेवलं। आता हा बाहेरून आला, ए कवाड उघड कवाड उघड कवाड उघड। आता हे भोळ्यानारे ते ध्यानातच नाही यांना सांगायचं, तेवढ्यामध्ये यानं पटापटा जणांना कणिंग असते ना आपली खेड्यामधली, त्या कणगीमध्ये जेवढ्याला उड्या टाकल्या, टाकल्यानंतर हे आला, आल्यानंतर त्या बाईला म्हणला पहिलं जेवायला वाढ भूक लागलेली आहे, तिनं ती पाटी खाली घेतली ठेवली, ठेवल्यानंतर मग ते याच्यातला स्वयंपाक कुणी केला काय केला कुणी खाल्ला, बायकोला म्हणला नाटक करू नको तो अजिबात स्वयंपाक केलेला नाही, तिनं सांगितलं हो मी स्वयंपाक केला होता, काय झाला मग, त्यानं सांगितलं वरल्या नारायणाला डोळे, म्हणजे भोळा नाऱ्या माळादार होता, वरल्या नारायणाला डोळे म्हणल्यावर तू म्हणतो हे बाई वरल्या नारायणाला डोळे, मला डोळे म्हणतील कण घेतले ते काय डोळे गेलेत काय विठ्ठला विठ्ठला। त्या वेळेला तो बाहेर आला त्याला कोण तू म्हणला भोळा नाऱ्या कुणीकडे म्हणला चोरी करायला किती जण आहेत म्हणला 7-8 जण आहेत कुठेत म्हणला घरात आहेत। आता मला सांगा आठला जर भोळा असेल तर यांना देव मिळेल का, हरी पदप्राप्ती भोळ्या भाविक असे पण तुका म्हणे भोळान जिंकू जाणे कळी काळा, मग ज्याच्याकडे अहंकार आहे सध्या ना त्याला मात्र त्याला देव प्राप्त होणार नाही। मग महाराज म्हणतात त्याचा त्याग करावा, त्याग तरी ऐसा करा आणि अहंकारा दवडावे म्हणून वैराग्य येतो त्याग। आता तिसरं चरण ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, शरीर ब्रह्मरूप होऊन ब्रह्माशी समरस होणं ब्रह्माचा उपभोग होऊन ऐकणारे म्हणतील शरीर ब्रह्मरूप होतं का कशानं होतं त्याच्यासाठी काय करावं लागतं याचा विचार भावांतर बघू विठ्ठल विठ्ठल। भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये। पाविजया ठाया माझ्या शिकाया जवन हो सज्जन हो। भक्ती ज्ञानाने वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी याचं उत्तर भारत अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात। देहाच्या निराशे पाविजे या ठाया या गोष्टीची प्राप्त करून घ्यायची, ज्याविषयी निराश निराश म्हणजे खोटो खोटेपणाने जाणलं की वेगळा नाश करायची गरज नाही, देह आधी काय खरा देह संबंध पसारा भुजगावने चोरा रक्षण असे हे खोटं आहे, खोटो खोटेपणाने जाणलं काही करायची गरज नाही। महाराज म्हणतात तरी या देहावरी उदास आयशिया परी उखिता जैसा बिधारी बैसला दिसे, हे देह माझा नाही माझं नाही म्हणणं देहाविषयी निराश होणं हे खोटं आहे। मग महाराज म्हणतात या तिन्ही गोष्टीची प्राप्ती देहाच्या निराशे पाविजया ठाया म्हणजे माझी आईशी काया जवळ हवे, जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत या तिन्ही गोष्टीची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत याविषयी निराश होत नाही तोपर्यंत संत हे पद लागत नाहीत। तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारे विठ्ठला विठ्ठला। म्हणून विठोबार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी I'm not afraid of the dark। जाचा निराचे पाविजया ठाया माझी आई शिकाया जवनवे सज्जन हो। जोपर्यंत त्याविषयी निराश वृत्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला संत पद लागत नाही। त्याविषयी निराश होणं हे खोटं आहे, लटका आहे, खोटं खोटेपणानं। पण आपल्याला तो तसा वाटत नाही, आपण या देहावर किती प्रेम करतो। पण महाराज म्हणतात त्याच्या नंतर आपल्याला संत हे पद लागणार नाही किंवा सुख मिळणार नाही। तू का म्हणे सुख सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता। सज्जन हो जोपर्यंत तुम्ही आम्ही देहाविषयी निराश वृत्ती होत नाही तोपर्यंत या तिन्ही गोष्टीची प्राप्ती होत नाही। आणि तुम्ही आम्हाला दुःख भोगण्याची वेळ आली त्याचं एकमेव कारण तुम्ही आम्ही या देहाचं तादात्म्य धारण केलेलं आहे। देह माझा आहे, मी देह आहे, आणि त्याचा अहंकार धारण केल्यामुळं तुम्ही आम्हाला दुःख भोगण्याची वेळ आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणतात याचा त्याग कर। देहाच्या निराशे पाविजया ठाया माझी आईशी काया जवनवे। शरीर खोटं आहे, लटकं आहे, एवढंच आता तुम्हाला सांगू। शरीर खोटं आहे हे जरी आपल्याला कळालं तरी आपल्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। परमार्थ खराय खरं खोट खऱ्या रुपानं कळालं तरी उद्धार होईल आणि खोटं खोट्या रुपानं कळालं तरी दोन्हीतलं कुठलंही कळू द्या। पण ज्या माणसाला खोटं खोटंही कळत नाही आणि खरं खरंही कळत नाही काय उपयोग आहे। आंब्यासारखा असावा, हिरवे राहिला तर लोणचं होईल, पिकला तर रस होईल, पण इजळकी आंब्याचं काहीच होत नाही। विठ्ठला ज्या माणसाला काही कळतच नाही। महाराज म्हणतात सज्जनो या तिन्ही गोष्टी जी प्राप्त करून घ्यायची असेल, देहाचा अहंकार, देह तादात्म्य हे घालवायचे। ज्ञानेश्वर महाराज साहेब येते ते सांगतात हा विचारो अहंकारो सांगितले मग अस्तित्व वस्तू होईल। तरी स्वस्ती ना, आपलं स्वस्ती म्हणजे कल्याण, आपलं कल्याण आपणच केलं। देहाचा अहंकार धारण केल्यामुळे तुम्हा आम्हाला दुःख भोगण्याची वेळ आलेली आहे सज्जन। म्हणून महाराज म्हणतात विचारून अहंकारू सांडीजे, म्हणजे अहंकाराचा त्याग करा। जर या देहाचं तादात्म्य घालवलं तर मग आपल्याला मात्र तिन्ही गोष्टीची प्राप्ती होणार आहे। सांगितलं का हो तुकाराम महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही आमच्या त्या देहाचा निराश नाही झाला किंवा या तिन्ही गोष्टीची प्राप्ती करून घेण्याची गरज आहे पण त्याच्यातलं एखादी गोष्ट जर कमी असली तर चालणार नाही का। सांगितलं नाही बाबा, जसं स्वयंपाक तयार करण्यासाठी तिन्ही गोष्टीची गरज आहे। अहो कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे आपल्याला महाराज दृष्टांतानं पटवून देतात। झाल्या घडी पाक एका विना एक कामाने। सज्जन हो जसं स्वयंपाकाचा स्वाद घेण्यासाठी चवी घेण्यासाठी तिन्ही गोष्टीची गरज, उदक अग्नी आणि धान्य, याच्यातलं एकही कमी असलं तरी चालणार नाही। अकल्पना करा तुम्ही धान्य आणि पाणी घ्या स्वयंपाक होईल, पाणी आणि विस्तव घ्या स्वयंपाक होईल, विस्तव आणि धान्य घ्या कच्चं धान्य खाऊन जगता येईल, पण स्वयंपाक करण्यासाठी तिन्हीची गरज आहे. तसं परमार्थामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्ही गोष्टीची गरज आहे. एकही जरी कमी असेल तर चालणार नाही. आपलं भक्ती आहे आणि वैराग्य नाही. महाराज म्हणते नसरे ते भक्ती भेटो वाचे पायी उपरते नाही जेते चिता किंवा विवेकाविन वैराग्य आंधळे वैराग्यविन विवेक पांगळे जेवी धृतराष्ट्रा ज्येष्ठत्वाले नेत्राविन गेले स्वराजे. सज्जन हो म्हणून परमार्थामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्हीची गरज आहे. जसं कल्पना करा भक्ती ही गाडी आहे आणि ज्ञान वैराग्य ही चाक जोडी आहे. विठ्ठल विठ्ठल व्यवहारातलं उदाहरण आहे. एखाद्या माणसाचा संसार जर व्यवस्थित चालला त्या कमकाला म्हणतात काहो त्या माणसाच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालला. दुसरा म्हणतो नवरा बायको चाकजोडी कशी आहे. आता मला सांगा एका चाकाची धाव पडली तर गाडी चालते का. एखादं कमी असलं तर चालेल का. संसाराचा गाडा चालण्यासाठी चाकजोडी चांगली लागते. तसं भक्ती गाडीसाठी ज्ञान वैराग्य चाकजोडी आहे. आता ही आधुनिक काळातली गोष्ट आहे. गाडी म्हणजे गाडा म्हणजे नवरा बायको म्हणजे चाकजोडी. पण मी आधुनिक काळातलं तुम्हाला उदाहरण सांगू. नवरा बायको म्हणजे चाकजोडी नाही म्हणायचं. नवरा बायको म्हणजे सायकल. पुढचं चाक म्हणजे नवरा आणि मागचं चाक म्हणजे बायको. लक्षात ठेवा मागच्यानं पांडल फिरल्याशिवाय पुढचं पळतच नाही हे ध्यानात ठेवायचं. कारण यानं फिरवलं की पुढचं निघालं. आता मागच्यानं फिरवल्याशिवाय पुढचं पळत नाही हे खरंय. म्हणून मागच्यानं सुद्धा वेड्यावाणी करू नये की मी फिरवल्याची पळत नाही म्हणून. पण जरी मागच्यानं फिरवल्यानंतर पळतं पण ब्रेक पुढच्या जे हातात असते ते मागच्यानं ध्यान ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कधी त्यालाही पुढच्या चाकाच्या मागच मागच्या चाकाला चालवावं लागेल. नाहीतर मला सांगा जर पुढच्या चाकाच्या मागं मागचं चाक नाही चाललं तर लोक काय म्हणतात सायकल आऊट झाली. आणि मग बसणाऱ्याला सुख खड्डे पडतात म्हणजे आदळा बसतो. तसं सुखदुःखाचे खड्डे उत्पन्न होतात. म्हणून लक्षात ठेवा अलीकडं आता हे नेमकं मी उलट सांगायलो. पूर्वीचा काळ पुढच्या चाकामागं मागचं चाक चलतं पण आता नेमकं उलट होतंय. मागच्या मागच पुढचं चलतंय. विठ्ठल कारण पहिलं बायका ऐकण्यात होते. आता लोक बायकाच्या ऐकण्यात येत. तसं आपल्याला कुणाचं उघडं पडलेलं असेल कुणाचं झाकरीत असेल आपल्याला वाटतं आमच्यापेक्षा हे बरे त्यांना वाटतं ते बरे त्यांना वाटतं ते बरे. पण चौकशी केल्यावर सगळं उघडं पडतं. आता उदाहरण सांगतो. ज्या वेळेला बिरबलला वेळ झाला बादशहानं सांगितलं बिरबल इतका वेळ काय करत होता. त्यांना सांगितलं मालक माझ्या पत्नीचं काम होतं त्याच्यामुळे घरी थांबलो. बादशहा म्हणला एवढा मोठा विद्वान माणूस आणि तो बायकोचं ऐकतो. तुम्हाला माझे तुम्हाला माहिती झालं म्हणून तुम्ही मला नावं ठेवता पण कोण बायकोचं ऐकत नाही असे दरबारात विचारा असं बादशहानं सांगितलं. कधी शक्य नाही मला चौकशी करा. ज्या वेळेला बादशहानं दोंडी पिठवली अख्खं गाव गोळा केलं आणि सांगितलं जे बायकोचं ऐकण्यातले ते इकडच्या लाईन लावबार आणि न ऐकणारे इकडच्या लाईन. ज्या वेळेला सगळे एकड उभा राहिले एक माणूस फक्त इकडे उभा राहिला. बादशहा म्हणला एवढा माणूस आमच्या गावात बरा आहे बाकी सगळे ऐकण्यातले दिसतात. पण बादशहा म्हणला तू एकलं का थांबला. तुम्हाला माझी बायको म्हणली गर्दीत घुसे जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला यांच्यापेक्षा भारी निघाले. किती उदाहरणं सांग. काही माणसं मोठेपणा बाहेर मारतात मी ऐकत नाही. मी म्हणतो ना राजाने दोंडी पिटवली. जे बायकोचे ऐकते त्याला जिलेबीची काडी खायला दिली आणि ना ऐकणारा काटोळी घोडा दान केला होता. सगळे येते आपली जिलेबीची गाडी घेऊन जायचे. म्हणजे आपण ऐकतो उद्या राजाशी तोंड संबंध आहे कशाला पंचायत. एकदम शहाणा आला म्हणला राजेसाहेब मी बायकोच ऐकत नाही. राजा म्हणला जा काटोडी घोडा घेऊन तांबडा घोडा कलरचा काटोडी घोडा घेतला घोड्यावर बसला घरी गेल्यावर बायको लावतो. पहिलं मला पंचायत द्या ओळ मला आधी गंध लाव तांदूळ लाव. म्हणजे का अरे राजाकडून काटोडी घोडा बक्षीस आणला. बायको म्हणते काय कमाले आणून आणला तर मग तांबडा कशाला निदान पांढरा तरी घेऊन यायचं. म्हणलं तसं करतो घोडा घरी घेऊन आला नाही. राजेसाहेब आमची माणसं म्हणले तांबड्याच्या ऐवजी पांढरा घोडा द्या. तुम्हाला घोडा इथं बांध जिलेबीची गाडी घेऊन वाटायला लाग. विठ्ठला विठ्ठला म्हणजे हे गिराईक ऐकण्यातलंच निघालं ना. म्हणून लक्षात ठेवा सज्जन संसार सुद्धा व्यवस्थित संसाराचा गाडा चालण्यासाठी बायक नवरा बायको चाकजोडी ही चांगली पाहिजे. तसं भक्ती ही गाडी आहे आणि ज्ञान वैराग्य चाकजोडी. म्हणून स्वयंपाकाला जसं तिन्हीची गरज आहे तशी परमार्थामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्हीची गरज. काही लोक म्हणले तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला ती मग बसून सांगता हे सांगण्याचा अधिकार तरी तुम्हाला काय. सांगितलं काय अधिकार बाबा आम्ही त्यातले पारखी आहोत. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी विकेल तेथे विका माते नावं ठेवून मुका हातो निवाड्याचा ठावण खरा खोटा निवडी भाव. अरे जे परमार्थ करणारे माणसं आहेत त्यांच्या जर आम्हाला भेटी झाल्या त्यांच्या मुखातून एक दोन शब्द ऐकले गप्पा मारल्या की आम्हाला कळतं ह्यांची खरी बडबड आहे का पोकळ बडबड आहे. कारण आम्ही त्यातले
तुका मानवा
तुका
ब्राह्मणे मज कळते साचनी बडबडची वाणी अथवा सते सज्जन हो। शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, भक्ती ज्ञानाच्या गप्पा मारणारा माणूस आमच्या समोर आला, त्यांच्या मुखातून आम्ही एक दोन शब्द ऐकले की आम्हाला कळतं खरी बडबड आहे किंवा पोकळ बडबड। अहो तुकाराम महाराज सांगतात, जसं तांदूळ शिजल्यानंतर शिजलेले की नाही हे पाहण्यासाठी सगळा तांदूळ चिवडीत बसायची गरज नाही, भात फक्त एक शीत चाचपून बघायचा। तसं महाराज म्हणतात, त्यांच्या मुखातून गप्पा ऐकले की आम्हाला कळतं। काही लोक म्हणतील, इंगळे महाराज जर त्याची खोटी भक्ती असेल पण बोलत असताना तो आपल्याला खरं पटवून देत असेल तर, महाराज म्हणले असं कधी शक्य नाही, कारण त्यांच्या वाणीतून जे निघतं त्याचं एकमेव कारण अंतरिते धावे स्वभावे बाहेरी धरिता हे पर्यावरण। एक लक्षात ठेवा, माणसाचं मनोगत त्यांच्या बोलण्यावरूनच जाणायचं असतं। माणस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, फुलावरून झाड ओळखायचंय आणि संचित आपला असणार पूर्वीच्या संचितावरून कर्म आपला असणार कसं ओळखायचंय आणि माणसाचं मनोगत बोलण्यावर। काही लोक म्हणतील अहो कसं जेके, त्यानं जर लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, महाराज म्हणतात लपतच नाही शेकडो प्रमाणात देता येतील, तुम्ही किती प्रयत्न करा होता भाव कोठी मुखा आला तो शेवटी विठाला विठाला। काही माणसं लबाडे झाकून खरा परमार्थ पटवून देण्याचा प्रयत्न करतात ना। तुकाराम महाराज म्हणतात ते अंतकरणातलं बाहेर पडतं। अहो कल्पना करा, तुकाराम महाराज सांगतात अहो दोन मित्र प्रवास करत असताना एका गावाजवळ गेले आणि त्यानं दुसऱ्या मित्राला सांगितलं, का रे मला अजून किती गाव दूर आहे सांगितलं, अजून 5 किलोमीटर, तो मला चालण्यासाठी शक्ती राहिलेली नाही, आपल्याला भयंकर भूक लागलेली आहे, पहिल्या अगोदर जेवायला पाहिजे। तुम्हाला हे बघ या गावामध्ये आपले पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत, मी तू मंदिरामध्ये थांब, मी घरी जातो आणि पाहुणे आहेत का कसा बघून येतो। तो घरी गेला, पाहुण्याची भेटही घेतली, जेवणही केलं, याला मंदिरातच बसवलं। अर्धा तास वेळ लागल्यानंतर तो म्हणतो, का रे तू तिकडून जेवून आला का? तो म्हणला, अरे बापरे, अरे तुला सोडून कसा जेवणार म्हणला मी, आता जेवण मुकाट्या केलं पण ढेकर मुकाट्या देता आला का? महाराज म्हणले, ढेकरे जेवण दिशे साचे, अरे जेवण केलेले ढेकरानं सिद्ध केलं किंवा लपविले तेही ढेकरे उमटे। अरे तुम्ही जरी अंतकरण पोटामध्ये जरी अन्न लपलेलं असेल पण तुमच्या ढेकरानं जसं सिद्ध झालं तसं तुमच्या मनातलं हे मनोगत तुमच्या वाणी वाट बाहेर पडतं। म्हणून महाराज म्हणतात गप्पा ऐकल्यानंतरच आम्हाला कळतं विठाला विठाला। किती उदाहरण आता किती प्रमाणागणित दृष्टांत देता येईल तुम्ही नेहमी ऐकताय। महाराज म्हणतात हे लक्षात ठेवा, कल्पना करा, मी उदाहरण सांगतो, जुना दृष्टांत आहे। एका माणसाला 3 मुली आहेत, इतक्या सुंदर आहेत, दिसण्यासाठी एवढ्या देखण्या आहेत, फक्त आपल्या मराठवाड्यातील किंवा आपल्या भागातील लोक महाराष्ट्रातील कोणी सुद्धा करत नव्हते। दिसायला सुंदर होत्या पण एक बोबडी होती, एक गेंगाणी होती आणि एक तुतानी होती, कारण त्यानं बोलल्यानंतर ते सगळे बिघडायचं ना म्हणून कोणी करत नसं। आता जेवणाला दुसऱ्या देशातले दुसऱ्या राष्ट्रातले माणसं आणले आणि त्यांना सांगितलं, हे पा आमच्याकडे 3 मुली आहेत, आमच्याकडे पद्धत नावगाव विचारण्याची नाही, चौकशी करण्याची नाही, फक्त मुलगी तुम्ही पसंत करणे आणि पसंत केल्यानंतर एकच करायचं आम्हाला, ही मुलगी पाहिजे एवढं सांगणे। जेवळाला असं झालं तेवळाला त्या लोकांना असं वाटलं की असा नेम का असावा, काहीतरी वांदा असेल। आता पाहायला जाणारे माणसं काही बरेचसे हुशार असतात, जेवळ्याला काही लोक तिथं आले, जेवणाची पंगत वगैरे बसलेली आहे आणि तिन्ही मुलीला वाढण्यासाठी लावलं, पण जेवळ्याला कढी केलेली होती खाण्यासाठी, कढी केली असताना गंमत अशी एक पाहुणा म्हणतो, ओ भाई हो ताई कढी आणा हो। जेवळ्याला 2-3 प्लेट तो कढी पेला, शेजारचा म्हणतो कढी कधी खाल्ली होती की नाही? तो म्हणला तुला काही कळणार नाही, मला कढी आवडली म्हणून खात नाही, त्याचं कारण वेगळे। म्हणजे का? तो म्हणला तू शांत राहा, जेवळ्याचं तू म्हणतो कढी आणले, कढी किती सुंदर झाली, काय काय कढीत टाकलं असेल, आणि इकडं वडिलांना मुलीला सांगितलं होतं वाढत असताना अजिबात बोलायचं नाही, कारण ही आपल्याला खोटी लबाडी झाकायची आहे। पण अशी वस्तुस्थिती असताना जेवळ्याला कढीचं वर्णन सुरू केलं त्या पाहुण्यानं, काय कढी केली, सुंदर केली, कुठल्या मुलीने केली असेल, तिघीपैकी कोणतीने केली असेल, काय काय टाकलं असेल, बोलू नका असं वडिलांना सांगून सुद्धा खिडकीच्या जवळ एक मुलगी आली आणि सांगितलं पाहुण्याला, फुकट गोल झाली नाही, अहो जिरू टाकली, मिरू टाकली, तवा गोल झाली आहे। जेवळ्याला असं ती म्हणल्यावर दुसरी म्हणते, अहो दादा म्हणली होती ना तुला बोलू नको, तू बोल नेस का? तिसरी म्हणते, तू 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 तुम्ही तू तू बिन घोघटाळा केला म्हणली सगळा विठाला विठाला। कशा करता सांगायलो, अंतरीचे धावे स्वभाव हे उघडं पडतात। मग तुकाराम महाराज म्हणते, अरे भक्ती ज्ञानाच्या गप्पा मारणारे माणसं आमच्याकडे आले की आम्हाला कळते यांची खरी बडबड आहे का पोकळ बडबड आहे। म्हणून तुका म्हणे माझे कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य द्या त्या निराशे पाविजया ठाया माझी आईशी काया जवनो हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनो देहा निराशे पा विजया ठाया माँ जय शिकाया चवन वे सज्जन हो यथा मत यथा उत धावते वेगत अभंग आता शब्द से भावार्थ संपलेला है। पण आप तुकाराम महाराज भक्ति की व्याख्या करत असताना सांगतात भक्ति ते नमन भक्ति नमनास भक्ति असं म्हणतात। जर नमन स्वरूपाची भक्ति देव पाहिजे असेल ना सगळं जगत देव रूपानं पाहून नम्रता धारण केली तर त्यालाच देव प्राप्त आहे। कारण काही लोक म्हणतील भक्ति जर या पद्धतीने केली तर बाकी तो कुठलं करायची गरज नाही काहीच गरज नाही। आमचे तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी सांगतात ना पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती
पुढे भक्तीने
भक्ति के लिए सज्जन सगळं आपोआप प्राप्त होतं। पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली ज्याचे पळे होते सिद्धानुनी नाविली पंतिगा किंवा भक्तीच्या पोटी रत्नाच्या खाणी ब्रह्मीची ठेवणी सकळ वस्तू माऊली त्या मागे बाळकांचे हरी सज्जन हो। महाराज उदाहरण देतात जशी एखादी आमची माता भगिनी श्वासिन म्हणून कुणाकडे जेवण्यासाठी जर तिला निमंत्रण आलं तर तिची मुलं तिच्या पाठीमागं जातातच तसं या नमन स्वरूपाची भक्ती आपण जर केली तर महाराज म्हणतात मागे ज्ञान वैराग्य धर्म येते या तिन्ही गोष्टीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। पण ही भक्ती करत असताना त्या तिन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी साधन एकच करायचं ज्या त्या निराशे पाविजी या ठाया हा देह खोटा आहे लटका आहे आणि खरं महाराज म्हणतात ज्याच्यावर प्रेम करण्यासारखं काही नाही हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे क्रमे कीटकाचा सांधा किंवा रवरव दुर्गंधीरी अमंगळ तिचा बांधा या शरीरावर प्रेम करण्यासारखं काही नाही। पण तुम्ही आम्ही या देहाविषयी निराश वृत्ती होत नाही उठाला विठाला या देहावर किती प्रेम करतो महाराज म्हणतात अरे नाशका फुचका घाणेरड्या नरले खोटो खोटे पणानं जाणलं की काही करायची गरजच नाही। पण तुम्ही आम्ही किती प्रेम करतो त्याचं कारण हे शरीर नाशका आहे फुचका आहे घाणेरडा आहे हे तुम्हा आम्हाला कळालं नाही आणि जोपर्यंत आपल्याला याचं मटेरियल आतलं कळत नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला त्याच्याविषयी चिळट निर्माण। आता किती उदाहरण मला सांगा कल्पना करा गावठी शाळेतली गुरुजी आहे ज्या वेळेला पत्नी वगैरे कोणी नाही म्हातारा माणूस विद्यार्थी शाळेमध्ये आले असताना त्यांनी एकच सांगितलं विद्यार्थ्यांनो दर दिवस स्वयंपाक करून तुम्हाला शिकवण्याला शाळेत येण्यासाठी मला वेळ होतो त्याच्यासाठी एकच करा फक्त मी माझ्या घरून दोन चपाती दोन भाकरी घेऊन येत जाईल आणि भाजी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकानं एक एक दिवशी घरून आपली बारी लावायची। ज्या वेळेला सगळ्याकडे अशा बाऱ्या नेमल्या गेल्या मग एका गरीब मुलाकडे त्याला भाजी नेण्याची वेळ आली तो म्हणला आई आमच्या सरांनी आज आपल्याकडून भाजी सांगितलेली आहे आज माझ्यावर वेळ आलेली आहे। त्याच्या आईनं सांगितलं बाळ्या तुझ्या शिक्षकाला तुझ्या गुरुजीला तुझ्या सरला म्हणावा अरे आम्हालाच भाजी खायला मिळत नाही आमची गरीब आहे आणि तुम्हाला भाजी द्यावा कुठून। ज्या वेळेला असं त्यानं सांगितल्यावर तो मुलगा स्पष्ट वक्ता होता तो म्हणला सर माझी माय म्हणली आम्हालाच खायला मिळत नाही तुला कुठून द्यावा। शिक्षकाने सांगितलं मूर्ख कोणी काढला भाजी खात नाही माती खाता आपण खाली खाली बाटल्यानंतर बऱ्याच दिवसांना त्या बाईनं तीन चार घरी फिरून ताक आणलं आणि ताक आणून सुंदर कढी केली. सज्जनाव एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला ती कढी केली आणि कढी अशी तयार होऊन खाली ठेवली तेवढ्यामध्ये किडू आलं आणि त्या कढीमध्ये पडल्या गेल्या. पडल्या गेल्यानंतर ते मेलं. त्या बाईनं सांगितलं, काहो एवढी मोठी सुंदर कढी खाण्यासाठी बनवली आणि ही किडू याच्यामध्ये पडलेलं आहे की बाजूला काढलं तेवढ्यात हा विद्यार्थी शाळेत निघाला होता. म्हणली, बाळ्या इकडे रे, रोज बिचारा तुमचा गुरुजी भाजीसाठी तरसतो, मग आजच्या दिवशी एवढी कढी तरी घेऊन जा म्हणले गुरुजीला खाण्यासाठी. जेवळ्याला मडक्यामध्ये कढी दिली आणि वरी असणारं झाकण पेपर ठेवलेला आहे. आल्यानंतर त्यानं दिली कढी, सांगितलं वा वा जेवळ्याला कढी खाल्ली शिक्षकांना, बाळू किती कढी सुंदर, किती चटकदार, किती चांगली, किती गोड. आता कढीचा त्याला इतका आनंद वाटत होता. कुठपर्यंत? जोपर्यंत कढीचं काय आहे हे माहीत नाही. सगळी कढी खाऊन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने सांगितलं, सर ही कढी तुमच्या देवाला सुद्धा मिळाली नसती. म्हणजे मग त्याच्यामध्ये किडू कोलून मेलं होतं म्हणून माझ्या आईनं दिली. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, ज्या वेळेला त्या कढीचं खरं कळल्यानंतर गुरुजीला काय वाटलं असेल? तसं जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत मजा वाटते. तसं आपल्याला या शरीराबद्दल आपण किती नटतो, किती प्रेम करतो, पण जोपर्यंत खरं काय आहे ते कळत नाही. मग महाराज म्हणतात, अरे हे नासका आहे, कुसका आहे, खोटा आहे. मग खोटे खोटेपणानं जाणलं. या तिन्ही गोष्टीची प्राप्ती होते, देहाच्या निराशी पाविजे या ठाया. आणि या गोष्टी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्याविषयी निराश वृत्ती ठेवायची. आणि माझी आईशी काया जवळ नव्हे असं म्हणा. आणि तसं या तिन्ही गोष्टीची परमार्थामध्ये गरज आहे ती अशी. त्याला उदाहरण देतात, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा नये. जसं स्वयंपाकासाठी सज्जनाव ह्या तिन्ही गोष्टीची गरज आहे, तसं परमार्थामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टीची गरज आहे. एवढं सगळं सांगून झाल्यानंतर शेवट तुकाराम महाराज म्हणतात, हे सांगण्याचं एकमेव कारण खरी भक्ती, खरं ज्ञान, खरं वैराग्य या लोकांना कळालेलं नाही. ज्यावेळेला यांच्याकडून आम्हाला केलेला परमार्थ कळला जातो त्याच्यातून आम्हाला स्पष्ट कळतं. त्याचं कारण तुकारामाने म्हणजे कळते तातनी बडबडीची वाणी अथवा सत्य.
तुका म्हणे माझा कळते सातनी, तुका म्हणे माझा कळते सातनी,
तुका म्हणे माझा कळते सातनी, तुका म्हणे माझा कळते सातनी,
तुका म्हणे माझा कळते सातनी, तुका म्हणे
शिवानी अथवा सत्य, शिवानी
काही विचारी ना अधिकार ना बुलारा
क्षमा मारा
तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैशंकर
क्षमा
महाराज की जय।
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।